फायबर रेड एफ एम वर 10:22 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये स्टार किड्स ज्यांना रिलीज होण्याची आहे घाई आणि तुम्हालाही आवडेल त्यांना पाहायला. कोण आहे असं सगळ्यात आधी नाव येतं ते म्हणजे आर्यन खान, शाहरुख खान साहेब के साहबजादे. स्वतः मोठे खान साहेब अजूनही हिरोचं काम करतायत आणि आर्यन साहेबांना आता इंडस्ट्रीमध्ये येण्याचे वेध लागलेले आहेत. त्याची तयारीसुद्धा बऱ्यापैकी चालू झालेली आहे. डेफिनेटली आपले करण जोहर साहेबच काहीतरी इनिशिएटिव्ह घेतील, क्योंकि स्टार्स के बच्चों को रिलीज करने का तो उनके पास फ्रँचायझी है. असो दुसरं एक महत्त्वाचं नाव शाहिद कपूरचा हाफ ब्रदर जो आहे ईशान खातर, त्यालासुद्धा लॉन्च व्हायचं आहे म्हणे आणि तोसुद्धा प्रचंड प्रयत्न करतो आहे. देखेंगे अब उनकी कौन सी फिल्म आएंगी और उनको कब मिलेगा चान्स. तुम्हाला बाय द वे कुठच्या स्टार किडला मोठ्या रुपेरी पडद्यावर पाहायला आवडेल शेअर करताय तुम्ही जरा. 6601935 नंबर आहे. तेरी कमर को फ्रॉम ग्रेट ग्रँड मस्ती सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.